वामन पंडित कृत समश्लोकी भगवद्गीता अध्याय सोळावा। वामन पूर्वाध्यायी सर्वभावे मद्भक्त भजति मज, म्हणूनि बोलिला ते तो दैवी संपत्तीचे नर। मोक्ष दैवी संपदेने बद्धते दैत्य संपदा, म्हणून संपदा दोन्ही या अध्यायी निरूपितो। सत्वशुद्धी भयत्याग ज्ञानयोगात धारणे, दानही दमही यज्ञ तपशास्त्र अवक्रता। अहिंसा सत्य अक्रोध त्याग शांति अपैशुन, मनी लज्जा दया भूति मृदंत्व स्थैर्य निस्पृह। परद्रोह निजश्लाघा नसने धारणा क्षमा, शुद्धता तेज हे होती दैवी संपत्ति च नरा। दंभ गर्भ स्वाभिमान क्रोध क्रूरत्व अज्ञता, आसुरी संपदे लागी पावल्या जासी होती ही। मोक्षार्थ संपदा दैवी भव बंधार्थ आसुरी, पांडवा शोक न करी दैवी संपत्ति साच तू। द्विधा उद्भव भूतांचा दैव आणखी आसुर, विस्तारे बोलिलो दैव आता आसुर आयिक। धर्मार्थ काम प्रवृत्ति मोक्ष मार्ग निवृत्ति, नेणति शौच आचार सत्यत्या असुरानसे। निरीश म्हणति विश्व मिथ्या कृत्रिम बोलति, न विश्व चिदचिद्योगे म्हणति मैथुनोद्भव। हे प्रत्यक्षी दृष्टिजांची भ्रष्टधी अल्पबुद्धिजे, क्रूर कर्मे लोक घाती दुष्टचार्वाक वर्तति। दंभश्लाघामदे मत्त बुडूनी कामसागरी, मोहे घेऊनी दुर्बुद्धि वर्तति अशुचिव्रत। मृत्युचिंता आणि नाना चिंता तो मृत्युतो जया, पुरुषार्थ जया भोग प्रत्यक्षी जास निश्चय। आशा पाशुशती बद्ध काम क्रोधात आश्रित, जोडिती काम भोगार्थ अन्याये धन संग्रह। हे आजिम्या मेळविले हा घेणार मत मनोरथ, म्हणती मज हे आहे मिळेलही पुन्हा धन। हा आज मारिला वैरी आणि का सहि मारिना, समर्थ मीच भोक्ता बळी सिद्ध सुखी हि मी। मी समृद्ध मला भृत्य कोण हो मज सारिका, यजेन सुख घेईन म्हणती श्रौत दैत्य हे। चिंती स्वर्गादिका भ्रांती मोह जाळेची वैष्टिले, कामभोगी सक्त देही पडती नरकामधे। धन मान मदे देही गर्विष्ट तनु पोषिती, नावाचे यज्ञ यजती दंभे अविधिपूर्वक। धन विद्यादिक बळे माझा द्वेष गडेतया, की आत्मज्ञान जा देही द्वेषे हे निंदिती तया। मदभक्ता द्वेष करिती मी त्या क्रूरा नराधमा, सदा आसुरी योनीत दुष्ट जन्मीच घालितो। आसुरी योनिजे मूढ जन्म जन्म ही पावले, न पावताच ते माते जाती थोर अधोगती। नरकाची ती प्रकारे द्वारे ही आत्मघातक, काम क्रोध तसा लोभ तस्मात् हे त्रयटाकिजे। याति हि नरक द्वारा पासूनि सुटला नर आचरे आपुले श्रेय जायथोर गति प्रति। जो शास्त्रविधि सोडूनि वर्ततो काम तत्पर न तो पावेल सिद्धिस सुख न उत्तमा गति। तस्मात् प्रमाण सच्शास्त्र कार्या कार्य विचारिता शास्त्र विद्युक्त जानोनि कराया कर्म योग्यतु। वामना इति टीका समश्लोकी षोडशाध्याय निर्णय श्री पार्थ सारथी कर्ता जो वामन मनोरथी। अध्याय सोलावा समाप्त।